कथेचं नाव आहे रुखीची कमाल. रुखी नावाची एक मुलगी होती, ती तिच्या आई बाबांबरोबर शेतात राहत असे. शेतात एका बाजूला त्यांचे लहानसे घर होते, दुसरीकडे गुरांचा गोठा होता. जवळच गवताची गंजी रचून ठेवलेली होती. तिथेच एका झाडाखाली मोती कुत्रा राखण करत पडून असायचा. रुखीचे आई वडील शेताची आणि घरची कामे करत असत. रुखी गुरांना चारा पाणी देई, शेण काढी. वासरांवर तर तिचा खूप जीव होता, ती तिची भावंडच होती जणू. त्यांना ती येता जाता मायेनं गोंजारी. एकदा काय झालं, रुखीचे आई बाबा शेजारच्या गावात बाजाराला गेले. घरात रुखी एकटीच होती. अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपाळा बांधला होता. रुखी मजेत गाणी म्हणत झोके घेत होती. इतक्यात तिला गोठ्यातून गायींचा हंबरण्याचा आवाज ऐकू आला. म्हशीही रेकत होत्या, मोती जोरजोराने भुंकत होता. रुखीने गोठ्याकडे बघितले. गवताच्या गंजीतून भकाभका धूर निघत होता. गंजीने पेट घेतला होता. तसे पाहिले तर आपली रुखी फक्त 12 वर्षांचीच होती, पण किती हुशार आणि धीराची होती ती. गंजी पेटल्याचे लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिने मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली. गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता. वासरे दावणीला हिसके देत होती. सर्वात आधी रुखीने लहान वासरांच्या दावणीचे दोर कापून टाकले. भराभर वासरे गोठ्याच्या बाहेर पळत सुटली. त्यांचा जीव वाचला. अजून कितीतरी गाई म्हशी बैल आत अडकून पडले होते. अंधाऱ्या गोठ्यात गुरांची शिंगे रुखीला सारखी लागत होती, पण दोर कापायचे काम तिने काही थांबवले नाही. सपासप एकामागून एक कितीतरी गुरांची तिने सुटका केली. थोड्याच वेळात आसपासचे लोकही जमा झाले. कोणी गंजीवर पाणी मारू लागले, तर कोणी गोठ्यात रुखीच्या मदतीला गेले. तेवढ्यात रुखीचे आई बाबाही आले. घराजवळ गर्दी व धूर बघून त्यांना धस्स झाले. बाबा जोरात ओरडलेच, बाळ रुखी तू लवकर बाहेर पड, आग पसरते आहे, मी आलोच आत. रुखीने ओरडून सांगितले, आता 2-3 गुरांनाच सोडायचं राहिलं आहे, ही मी आलेच, तुम्ही मुळीच काळजी करू नका. सगळ्या गुरांची सुटका करून शेवटी रुखी गोठ्याच्या बाहेर पडली. तिला थोडेसे भाजले होते. बाहेर येता क्षणीच तिने आईबाबांना मिठी मारली. गावचे पाटील आले. ते रुखीच्या बाबांना म्हणाले, तुमची पोर मोठी हिमतीची आहे, किती गुरांचे प्राण वाचवले तिने आज, शाब्बास पोरी, धन्य आहे तुझी. हे ऐकून रुखी म्हणाली, कशी, त्यात शाब्बास की कसली, ही सगळी माझी मुखी भावंडच राहीत का, त्यांच्याशिवाय मी कशी राहेन. सारा गाव एका सुरात बोलत होता, रुखी तू तर आज कमाल केलीस. ही मूळ गुजराती कथा आहे आणि याचा मराठी अनुवाद पद्माबेन मेहता यांनी केला आहे.